प्रॉमिस डे की बातें कर रहे हैं हम. कौन सा ऐसा प्रॉमिस है जो टूट गया है आपकी लाइफ में?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. अत्ता जो एक कॉल आला होता ना तो खूपच क्यूट होता. माही काय म्हणते ऐकूया आपण.
माही बोलते नांदेडवरून. मला काय वाटतं प्रॉमिस हे तयार होतात ते फक्त तुटण्यासाठी.
अच्छा.
आजपर्यंत माझा म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये असाच अनुभव आहे. आता आपण असं सुद्धा बघतो ना मॅरेजच्या आधी चांगले एक्सपिरियन्सेस किंवा चांगले अनुभव हे जास्त असतात तेव्हा म्हणजे आपण प्रेम करतो त्याच्यावर. पण तेच लग्न झाल्यावर काय होतात ते एक्सपिरियन्सेस आहेत ते बॅड मध्ये कन्वर्ट होतात.
ओके. बरं तू तर काही मॅरिड वगैरे नाहीयेस हे जे तू आता सांगितलं, पण तुझ्यासोबतचं असं कुठलं प्रॉमिस आहे जे तोडलं गेलंय?
अरे माझी एक फ्रेंड होती म्हणजे मला वाटलं खूप छान म्हणजे राहू आम्ही म्हणजे आजपर्यंत मला कधी चांगली कोणती फ्रेंड भेटली नाही 10वीपर्यंत हा अनुभव होता. पण 11th-12th मला एक फ्रेंड भेटली मला वाटली ही छान आहे कड्या आपलं जुळतं तिच्यासोबत तिचे विचार माझे विचार जुळायचे. बट सर्टन थिंग्स नंतर आय थिंक माझ्या एक्सपेक्टेशन जास्त होत्या काय झालं आय डोंट नो. बट द प्रॉमिस जे आमचं चांगली फ्रेंडशिप राहण्याचे तुटलं आणि आज 4 महिने झाले आम्ही नाही बोलत
आहोत. तू तिला खूप जास्त मिस करते असं वाटतंय?
हा. आणि आमचं प्रॉब्लेम वेगळं झालाय की इगो सेम आमचा इगो सारखा आडवा येतोय म्हणजे मला वाटतं की मी का बोलावं आणि तिला वाटतं की मी का बोलावं.
अच्छा काय नाव आहे तुझ्या मैत्रिणीचं?
जान्हवी.
जान्हवी. मी जान्हवीला सांगेन की यार इतकी सुंदर तुझी मैत्रीण आहे माही तिला नको सोडू. आणि माही तुला कधी एकटं वाटलं ना तर मी आहे इकडे. तू कधीही मला फोन करत जा आणि तुला काय वाटेल ते माझ्याशी शेअर करत जा.
Yes.
मला आवडेल तुझी मैत्रीण बनायला नक्की आवडेल.
ऍक्च्युली सारा पण माझी मैत्रीण आहे माहितीये का?
हो का. आणि सारा माझी सुद्धा खूप चांगली मैत्रीण आहे.
थँक्यू
सो मच. मी तुला सांगू इच्छिते की माझी सुद्धा अशी एक मैत्रीण होती म्हणजे भांडणं वगैरे काहीच झाले नव्हते माझे म्हणजे अगदी लिटरली 10वीत असताना तेव्हा आम्ही बोलणं सोडलं होतं. त्याच्यानंतर जवळपास 8 वर्षानंतर आम्ही फेसबुकवर भेटलो आणि आता ती पुन्हा एकदा माझी बेस्ट फ्रेंड आहे. सो आता
भेटलो खूप आनंद झाला असेल ना?
खूप जास्त. म्हणजे 8 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा भेटलो
त्यामध्ये असंच काहीतरी व्हावं वाटते मला.
नक्की होईल तुमचं असं.
आणि ऍक्च्युली काय माहितीये का तिचा बर्थडे माझा बर्थडे सेम दिवशी.
अरे वा.
म्हणजे इतक्या जास्त गोष्टी आमच्या मॅच करतात ना की खूप जास्त स्वभाव सुद्धा तसंच मॅच झालेला असावा मग ते बोलत नाहीयेत आम्ही असं.
आय होप तुझा मेसेज तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल आज आणि तुम्ही एकमेकांशी लवकर बोला. तुझा इगो तिचा इगो बाजूला ठेवा आणि बोला एकमेकींशी.
करेक्ट आहे.
येस. थँक्यू सो मच माही. बाय बाय.
थँक्यू.
येस. ये था माही का कहना. माहीची फ्रेंड तिच्यापासून लांब गेली आणि तिचं ते फ्रेंडशिपचं प्रॉमिस तुटलंय ना त्याचं तिला वाईट वाटतंय. जर तिची मैत्रीण तिला ऐकत असेल तर आय विश त्या दोघी आता बोलतील यापुढे. आणि इगोज वगैरे इकडे तिकडे जे असतात ना आपले ते अतीच जास्त वाढत जातात. ते इगो वाढू नयेत याच्यासाठी जास्त आपण स्वतःवरती काम केलं पाहिजे आणि आपले इगो बाजूला ठेवून आपण आपले जे रिलेशन्स आहेत ना ते सांभाळलं पाहिजे असं मला वाटतंय. निघण्याची वेळ होत चालली आहे पण आहे अजून थोड्या वेळ आहे. इथे मी स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.